लेवी अध्याय 14. परमेश्वर मोशेला म्हणाला, महारोग बरा झालेल्या लोकास शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे, याचकाने महारोग्याला तपासावे. याचकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पहावे. तो बरा झाला असल्यास याचकाने त्यास शुद्ध होण्यासाठी 2 जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे. मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याचकाने आज्ञा करावी. याचकाने जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्षाच्या रक्तात बुडवावी आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर 7 वेळा शिंपडावे. मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याचकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्षास सोडून द्यावे. मग शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करून घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. त्यानंतर त्याने छावणीत यावे, तरी त्याने 7 दिवस आपल्या तंबू बाहेर राहावे. 7व्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल. 8व्या दिवशी त्या मनुष्याने 2 निर्दोष कोकरे, 1 वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला 3.1 एफा व मैदा व 1 लोगभर तेल ही सामग्री याचकाकडे आणावी आणि शुद्ध ठरविणाऱ्या याचकाने शुद्ध ठरवणाऱ्या मनुष्यास त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे करावे. मग याचकाने दोषार्पणासाठी 1 कोकरू व 1 लोगभर तेल अर्पावे. ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. मग याचकाने पवित्र स्थानात जेथे पाप बली व होम बली यांचा वध करतात तेथे ते कोकरू वधावे, कारण पाप बली प्रमाणेच दोषार्पणावरही याचकाचा हक्क आहे. हे अर्पण परमपवित्र आहे. मग याचकाने दोषार्पणाचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. याचकाने लोगभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळ हातावर ओतावे. मग याचकाने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळ हातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर 7 वेळा बोटाने शिंपडावे. त्याच्या तळ हातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याचकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषार्पणाच्या रक्तावर लावावे. तळ हातावर उरलेले तेल याचकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या मनुष्यासाठी याचकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. मग याचकाने पाप बली अर्पावा आणि अशुद्ध झालेल्या मनुष्याच्या शुद्धतेसाठी प्रायश्चित करावे. त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा. मग याचकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या मनुष्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. परंतु तो मनुष्य गरीब असून एवढे अन्नाची त्यास ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे 1 कोकरू दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला 1.1 एफा मैदा आणि लोगभर तेल आणावे आणि ऐपतीप्रमाणे 2 होले किंवा पारव्याची 2 पिले त्याने आणावी. त्यातील 1 पापबली व 1 होमबली व्हावा. 8व्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही सामग्री घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याचकाकडे परमेश्वरासमोर जावे. मग याचकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. त्यानंतर याचकाने दोषारपणाच्या कोकऱ्याचा वध करावा आणि त्याने कोकऱ्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या व्यक्तीच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. याचकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळ हातावर ओतावे. मग याचकाने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे. मग याचकाने आपल्या तळ हातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोषारपणाचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे. याचकाने तळ हातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या मनुष्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे. मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यास मिळालेले होले किंवा पारव्याची पिले यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे. त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे. पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहित करावी. या प्रकारे याचकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याकरता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. मग तो मनुष्य शुद्ध होईल. अंगावरील महारोगाचा चट्टा बरा झालेल्या मनुष्यास आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या मनुष्याच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत. परमेश्वर मोशे व अहरोन यांना असेही म्हणाला, कनान देश मी तुम्हास वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यामध्ये जाऊन पोहोचतील. त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला तर त्या घराच्या मालकाने याचकाला जाऊन सांगावे की माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते. मग याचकाने लोकांस घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी. लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक चट्टा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या, नाहीतर घरातील सर्व वस्तू अशुद्ध समजाव्या. मग याचकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे. तो चट्टा त्याने तपासावा आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील तर ती व भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील तर मग याचकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करून ठेवावे. मग सातव्या दिवशी याचकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची याचकाने लोकास आज्ञा द्यावी. मग याचकाने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा. त्या मनुष्याने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुनाचा गिलावा द्यावा. जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला तर याचकाने आत जाऊन तो तपासावा. घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्टा होय. ते घर अशुद्ध आहे. मग त्या मनुष्याने ते घर खणून पाडावे. त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा आणि घर बंद असताना त्यामध्ये कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे. घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याचकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्टा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे. त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी. त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा. मग त्याने गंधसरूचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर 7 वेळा शिंपडावे. त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी रंगाचे कापड, या प्रकारे याचकाने ते घर शुद्ध करावे. मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा. या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध होईल. सर्व प्रकारचे महारोगाचे चट्टे, चाई, कपड्यावरील किंवा घराचा महारोग, सूज, खवंद, तकतकीत डाग या सर्वांसंबंधीचे हे नियम आहेत. हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याविषयी शिकवतात. हे महारोगासंबंधीचे नियम आहेत.